धबधब्याचे तुषार. धबधब्याचे तुषार आणि सूर्यप्रकाशात तुषारातून उत्पन्न झालेले इंद्रधनुष्य ही अप्रतिम दृश्ये आहेत. ज्यांचा अनुभव ब्रह्म मुहूर्ताच्या दिव्य अनुभूतीत प्रगट होताना भासतो. बालपणी चित्रकूट वस्त्रशेतमधल्या चित्रकूट धबधब्याचे तुषार आणि त्यानंतर नायग्रा धबधब्याचे तुषार अनुभवून एक प्रकारची ऊर्जा शक्तीचा